ब्रह्मा विष्णु आणि महेश हे तीन वेगवेगळे इष्टदैवत नसून एकाच देवकाची तीन स्वरूपे आहेत. ज्यात उत्पत्ती संतुलन आणि परिवर्तन पूर्णतः समावलेले आहे आणि सदा भासत असते.